मांडव भरणी। कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ही मांडव भरणीने होते। गणेशोत्सवाच्या दिवसात तर कोपऱ्या कोपऱ्यावर मंडप दिसतात, त्यानंतर काही दिवसात नवरात्र उत्सवाचे मंडप घातले जातात, बाकी वर्षभर सभा संमेलनं आणि कार्यक्रमांचे मंडप सजलेले असतात ते वेगळेच। उद्योजकतेच्या अंगाने विचार केला तर मंडपांची कंत्राटदारी हा मोठा व्यवसाय आहे। बिरू खोमणे यांच्यासारख्या प्रयोगशील आणि प्रयत्नशील उद्योजकानं या व्यवसायाचा आवाका दाखवून दिलाय। मंडप व्यवसाय पाहायला गेलं तर थोडक्यात सामावणारा आणि पाहिलं तर ज्याची व्याप्ती कुठपर्यंत आहे हे समजू न शकणारा। लोकांच्या आनंदात भर टाकताना त्यांचे आप्तस्वकीय एक
सॅम्पल कंप्लीट रेडी टू कंटिन्यू।